नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाममध्ये 18,530 कोटी रुपयांच्या महत्वाच्या पायाभूत आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत. पहिला कार्यक्रम दरांग इथं होणार असून पंतप्रधान दरांग मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, GNM आणि BSc नर्सिंग कॉलेज अशा आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित प्रकल्पांची पायाभरणी करतील. त्यानंतर पंतप्रधान गुवाहाटीला वळण रस्ता प्रकल्पाचं भूमिपूजन करतील. याशिवाय ब्रह्मपुत्रा नदीवर कुरवा नरेंगी पुलाचं भूमिपूजनही होणार आहे. या प्रकल्पांमुळे संपर्क वाढून या भागाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. यानंतर पंतप्रधान गोलाघाट इथल्या नुमालीगड रिफायनरी आसाम बायो इथेनॉल प्रायव्हेट लिमिटेडचं उद्घाटन, नुमालीगड रिफायनरी लिमिटेडमधील पॉलिप्रॉपलिन प्रकल्पाची पायाभरणी करतील. या प्रकल्पामुळे आसामच्या पेट्रोकेमिकल क्षेत्राचं महत्व वाढेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त जबाबदारी मिळाल्यानंतर आचार्य देवव्रत आज सकाळी अहमदाबादहून मुंबईला रवाना झाले. त्यांचा शपथविधी समारंभ उद्या सकाळी 11 वाजता मुंबईतील राजभवनात पार पडणार आहे. आज हिंदी दिवस आहे. 1949 साली आजच्याच दिवशी संविधान सभेनं देवनागरी लिपीतील हिंदी देशाची राजभाषा म्हणून स्वीकारली होती. आज हिंदी ही जगातल्या सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे. तब्बल 52 कोटीहून अधिक लोकांची ती पहिली भाषा आहे. हिंदी दिनानिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हिंदी देशातील विविध भाषा आणि बोलींमध्ये सेतूचं काम करते असं त्यांनी सामाजिक माध्यमावरच्या एका संदेशात म्हटलं आहे. हिंदी राष्ट्रीय एकतेला बळकटी देते आणि तंत्रज्ञान, विज्ञान आणि संशोधनाची भाषा म्हणूनही पुढे येत आहे असं त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्य संग्रामापासून आपत्कालीन काळापर्यंत देशवासियांना एका सूत्रात बांधण्यात हिंदीनं महत्वाची भूमिका बजावली असं शहा यांनी नमूद केलं. सर्व भाषांना सोबत घेऊन विकसित आणि भाषिकदृष्ट्या आत्मनिर्भर भारत घडवण्यात हिंदी पुढेही महत्वाची भूमिका निभावेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गुजरातमधल्या गांधीनगर इथं महात्मा मंदिरात 5व्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही उपस्थित राहणार आहेत. तिरुपती इथं आज संसद, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानमंडळातील महिला सशक्तीकरण समितीच्या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेला सुरुवात होणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होईल. या 2 दिवसीय परिषदेत राज्यसभेचे उपसभापती, आंध्र प्रदेश विधानसभेचे सभापती, विधानसभा अध्यक्ष, संसद आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानमंडळामधल्या महिला सशक्तीकरण समित्यांचे अध्यक्ष तसंच इतर मान्यवर सहभागी होतील. देशभरातून 100 हून अधिक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. भारताच्या जास्मिन लॅम्बोर यानं ब्रिटनच्या लिव्हरपूर इथं झालेल्या मुष्टीयुद्ध विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची पदक विजेती असलेल्या जास्मिननं महिलांच्या 57 किलो वजनी गटात अंतिम फेरीत पोलंडच्या जुलिया सेरेमेटाला 4-1 पराभूत केलं. भारताच्या महिला खेळाडूंनी या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत एकूण 3 पदकं जिंकली. नुपूर शोरानला 80 किलो वजनी गटात अंतिम फेरीत पोलंडच्या आगाता काइजमार्काने 3-2 असं पराभूत केलं, त्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. तर पूजा राणीनं कांस्य पदक पटकावलं. मात्र पुरुष खेळाडूंना एकही पदक जिंकता आलं नाही. हाँगकाँग ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत आज भारताच्या लक्ष्य सेनचा सामना चीनच्या ली शी फेंगशी होणार आहे. लक्ष्यनं काल उपांत्य फेरीत चीन तैपेईच्या चाऊ तिएन चेनला 23-21, 22-20 अशा सरळ गेममध्ये पराभूत केलं. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताची सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी चीनच्या लियांग वेई किंग आणि वाँग चांग या जोडीविरुद्ध खेळणार आहे. मराठवाड्यात अनेक भागात होत असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे काही धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आला आहे. पैठणचं जायकवाडी धरण जवळपास पूर्ण भरलं असून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाचे 27 दरवाजे 4 फूट उघडून 94,320 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात काल झालेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तावरजा प्रकल्पाचे 17, मांजरा 2 तर रेणा प्रकल्पाचे 2 दरवाजे काल रात्री उघडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले असून 5,952 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर वडवणी तालुक्यातल्या ऊर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पातूनही 1,682 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. ईसापूर धरणाच्या 5 दरवाजातून 5,107 तर सिद्धेश्वर धरणातून 4,943 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र 1 वाजता.